हाय, गुड मॉर्निंग. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर माधुरी तुमचा सोबत ऑन मॉर्निंग नंबर वन. अ व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. यू नो, इस लॉकडाउन में हर कोई अपने आप को डेवलप करना चाह रहा है, हर कोई एक्सप्लोर करना चाह रहा है. बहुत सारे लोग बुक्स पढ़ रहे हैं, बहुत सारे लोग यू नो DIY कर रहे हैं, और बहुत सारे लोग जो है वो कुकिंग, भाई साहब कुकिंग की अपनी स्किल्स जो है उसको निखार रहे हैं. जैसे मैं भी यार कुकिंग की अपनी स्किल्स को निखार रही हूँ, जो है बहुत ही बढ़िया काम अभी कर रहे हैं ऐसा मेरे को लग रहा है. लेकिन यस, हमारे नांदेड़कर्स क्या कर रहे हैं तो उन्हीं से जानते हैं कि उनकी लॉकडाउन स्टोरी क्या है इन माझी लॉकडाउन स्टोरी.
माझी लॉकडाउन स्टोरी.
हाय माधुरी, मी मीरा मोरे. लॉकडाऊनच्या काळामध्ये मी घरी राहून नवीन नवीन रेसिपीज बनवायला शिकले, जसे की फॉरेस्ट केक, पाणीपुरी, वाळवणाचे पदार्थ. ह्या सर्व रेसिपीज मला पूर्वी येत नव्हत्या, पण लॉकडाऊनमुळे ह्या सर्व रेसिपीज मी शिकले. आणि तसेच इतर वेळेमध्ये मी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ कशा तयार करतात हे सुद्धा मी शिकले, जसे की जुन्या जीन्सपासून हँडबॅग तयार करणे, डोरमॅट तयार करणे, विविध प्रकारच्या साड्यांपासून, जीन्सपासून, ह्या सर्व वस्तू मी लॉकडाऊनमध्ये शिकले. तसेच सर्व जनतेला मी अपील करते की तुम्ही सुद्धा घरी राहा, आपल्या फॅमिलीला वेळ द्या, आपल्या मुलाबाळांना बाहेर जाऊ देऊ नका, घरी राहा, सुरक्षित राहा.
माझी लॉकडाऊन स्टोरी.